आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरांपरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीन 12,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. कुंभ मेला खातीर रेल्वे 13,000 गाडयो चलयतली. उत्तर प्रदेश सरकार स्पेनान जावपी आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यान महाकुंभ मेला 2025 प्रचार करतले. फ्रांसाचे अणुउर्जेचेर चलपी विमान वाहक जहाज शार्ल दे गॉल काल नौदल सरावा खातीर गोंयांत पावले. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन भुवनेश्वरांतल्या कलिंगा स्टेडियमाचेर एफसी गोवान ओडिशा एफसीचे 4-8 अशा फरकान जैत मेळयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीन 12,200 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. साहिबाबाद आनी न्यू अशोकनगर मजगतीच्या सुमारे 4,600 कोटी रुपया खर्चाच्या दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉराच्या 13 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे प्रधानमंत्री उक्तावण करतले. ते साहिबाबाद आरआरटीएस स्टेशन ते न्यू अशोकनगर आरआरटीएस स्टेशन मेरेन नमो भारत ट्रेनीन प्रवास करतले. सुमारे 1,200 कोटी रुपया देस्पेसाच्या दिल्ली मेट्रो फेज 4 जनकपुरी ते कृष्णा पार्क मजगतीच्या 2.8 किलोमीटर रस्त्याचे उक्तावण मोदी करतले. या नव्या मार्गाक लागून कृष्णा पार्क, विकासपुरी, जनकपुरी आनी अस्तंत दिल्लीचे हेर कांय वाठारांचो फायदो जातलो. हाजे भायर प्रधानमंत्री मोदी दिल्ली मेट्रो फेज 4 5 किलोमीटर लांब रिटाला कुंडली विभागाचो बुनयाद घालतले, जाचेर सुमार 6,230 कोटी रुपया देस्पेस येतलो. हो कॉरिडॉर दिल्लींतल्या रिथलाक हरियाणांतल्या नाथपूर कुंडली कडे जोडटलो. मोदी रोहिणी हांगा केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थाचे नवे अत्याधुनीक इमारतीचो बुनयाद घालतले. या संकुलान अत्याधुनीक भलायकी सेवा आनी वैजकी मुळावी सुविधा मेळटली. प्रकल्पाच्या उक्तावणाक लागून प्रादेशीक जोडणी वाडोवपाक आनी दिल्लीच्या लोकांचो प्रवास सुलभ जावपाक मजत जातली. कुंभ मेला खातीर रेल्वे 13,000 गाडयो चलयतली. तातूंतल्यो 3,000 स्पेशल रेल्वे आसतल्यो. महाकुंभांत ह्यो गाडयो 50 दिसां परस चड काळ चलतल्यो. तातूंत मेला उपरांत 2-3 दिसांचो आस्पाव जाता. महाकुंभांत सुमार 40 कोटी लोक हाजीर रावपाची शक्यताय आसा. उत्तर प्रदेशांतल्या प्रयागराजांतलो महाकुंभ ह्या म्हयन्याचे 13-26 फेब्रेर मेरेन चलतलो. गंगा, यमुना आनी सरस्वती न्हयांच्या संगमा खातीर प्रयागराज प्रसिद्ध आसा. उत्तर प्रदेश सरकार स्पेनान जावपी आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यान महाकुंभ मेला 2025 प्रचार करतले. महाकुंभ मेला सांस्कृतिक दायज म्हणून प्रदर्शित करतले. तातूंत ताचे आध्यात्मिक, इतिहासीक आनी सांस्कृतिक म्हत्वाचेर भर दितले. उत्तर प्रदेश पर्यटन खात्यान माद्रिदान जावपी आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यान महाकुंभाची भव्यताय संवसारीक मळार सादर करपाची येवजण तयार केल्या. तशेंच संवसारभरांतल्या लोकांक ह्या भव्य कार्यावळीचो अनुभव घेवपाक आमंत्रणां धाडटले आनी तेच बरोबर उत्तर प्रदेशांतली हेर विविधताय आशिल्ली पर्यटन आनी खाशेले आकर्शण दाखयतले. पर्यटन मेळाव्यान महाकुंभ 2025 आनी उत्तर प्रदेशाच्या गिरेस्त सांस्कृतीक दायजाचेर लक्ष केंद्रीत करपी भव्य मंडप आसतलो. तशेंच यजमान देशांतल्या आनी शेजारच्या प्रदेशांतल्या पर्यटन संचालकांसयत वेगवेगळ्या पर्यटन क्षेत्राच्या प्रतिनिधीकडे संलग्नता या वेळार स्थापन जातली. नागरिकांच्या डेटाची आणि त्यांच्या हक्कांची राखण करपा खातीर डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण नेम 2025 मसुद्यान तरतुदी केल्यात असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगला. आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या खाशेल्या मुलाखतीन वैष्णव हांनी नेमाच्या मसुद्याचे 3 मुखेल घटक आसात असे सांगले. तातूंत नागरिकांचो वैयक्तीक डेटा राखपाची तरतूद, ल्हान भुरग्यांक संभाव्य डिजिटल जोखीम टाळपा खातीर उपाययोजना आनी नागरिकांक तांच्या हक्काचो सहज वापर करपाक मेळचो अशा तरतुदींचो आसपाव आसा. हे नेम वेव्हारीक आनी संतुलित आसा असे वैष्णव हांनी सांगले. वैष्णव हांनी सांगले, डिजिटल तंत्रगिन्यान देशांतलो एक मुखेल भाग जाला आनी अर्थवेवस्थेन ताची म्हत्वाची भूमिका आसा. फाटल्या वर्सा नोव्हेंबरान डिजिटल पर्सनल डेटा संरक्षण कायदो संमत जाले उपरांत तो चालीक लावपा खातीर डिजिटल चौकटी तयार केल्या अशें तांणी म्हळें. बरोच वेळ वाट पळयल्या उपरांत आतां ह्या कायद्या खाला नेमाची अधिसुचोवणी जाल्या अशें तांणी सांगले. डिजिटल माध्यमांतल्यान हो कायदो पुरायपणान चालीक लावपाक मेळटलो अशें वैष्णव हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात. फाटल्या कांय सप्तकांत चीनान श्वसन संबंधित दुयेंसाच्यो वाडट्यो दुयेंती पळोवन काल केंद्रीय भलायकी मंत्रालयान संयुक्त निरीक्षण गटाची बसका आपयली. नवी दिल्लींतल्या भलायकी सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाला जाल्ले हे बसकेन संवसारीक भलायकी संघटना आपत्ती वेवस्थापन कक्ष एकत्रीत रोग निरीक्षण कार्यावळ राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र भारतीय वैजकी संशोधन मंडळ आपत्कालीन वैजकी मदत विभाग आनी हॉस्पिटलांनी काम करपी तज्ञांचो आसपाव आशिल्लो. सविस्तर चर्चा केल्या उपरांत आनी सध्या उपलब्ध आशिल्ल्या माहितीच्या आधारे हे मान्य केले की सध्या फ्लूचो हंगाम पळयत जाल्यार चीनातली परिस्थिती असामान्य ना. मंत्रालयान एका निवेदनान म्हळा की ते सगळ्या उपलब्ध माध्यमावरवी चीनातल्या परिस्थितीचे बारकायेन निरीक्षण करता आनी जागतिक आरोग्य संघटनेक परिस्थितीबाबत वेळार अद्ययावत माहिती सामायिक करपाची विनंती केल्या. फ्रान्साचे अणुउर्जेचे चलपी विमानवाहक जहाज शार्ल्स दी गॉल काल नौदल सरावा खातीर गोंयांत पावले. काल गोंयच्या मोर्मुगांव पोर्ट ट्रस्ट जेटीचेर पावतकच फ्रेंच कॅरियर स्ट्रायक कटाक भारतीय नौदलाच्या पंगडान येवकार दिलो. ह्या 42व्या वर्षीक सरावान फ्रान्साचे राफेल हे युद्ध विमानूय सहभागी जातले. वेस्टर्न कमांडाच्या सोशल मीडिया पोस्टां प्रमाण ह्या सरावाक लागून दोनूय देशांच्या नौदला मदीं एकठांय काम करपाची समजूत घट जातली. फ्रान्स 2008 सावन भारत पॅसिफीक नौदल सिंपोजियमाचो वांगडी आसा. केंद्रीय गिरायक वेव्हार अन्न आनी भौशीक वितरण नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आणि काल मध्यप्रदेशातल्या खंडवा जिल्ह्यातल्या ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलर प्रकल्पाची पळवणी केली. ओंकारेश्वर फ्लोटिंग सौर प्रकल्प मध्यप्रदेशातलो पहिलो आणि देशातलो एक वड फ्लोटिंग सौर प्रकल्प. या वेळार केंद्रीय उर्जा मंत्री जोशी आणि सांगले की हो एक आगळोच प्रकल्प असा आणि तो देशातल्या जायत्या सुवातींनी करू येता. देशात या क्षेत्रात 90 GW क्षमता आसा आनी ताका चालना दिवपा खातीर पुराय यत्न जातले अशें तांणी मुखार सांगले. 2030 मेरेन 500 GW आनी 2047 मेरेन 1800 GW वीज निर्मितीचे भारत सरकारचे लक्ष आशिल्ल्याची माहिती तांणी दिली. या क्षेत्रांत सातत्यान काम सुरू आशिल्ल्याचे तांणी सांगले. तेलंगणाचे मुखेलमंत्री ए रेवंत रेड्डी हांणी रायतू भरोसा येवजणे खाला वर्साक शेती जमनी खातीर दर एकराक 12,000 रुपया दिवपाचो मंत्रीमंडळाचो निर्णय जाहीर केला. तशेच इंदिरामा आत्मिया भरोसा स्कीम या प्रस्तावित येवजणे खाला जमनी नाशिल्ल्या शेती कुटुंबांक वर्साक 12,000 रुपया दिवपाची घोषणा केली. 2023 वर्सा जाल्ले विधानसभा वेंचणुके आदी रायतू भरोसा येवजणे खाला शेतकारांक अर्थीक आधार वाडोवपाचे आनी जमनी नाशिल्ल्या शेती मजुरांक अर्थीक मजत दिवपाचे उत्तर काँग्रेस पक्षान दिल्ले. काल राती हैदराबादान मंत्रीमंडळाच्या निर्णयाविशी मिडियाक माहिती दितना ज्या पात्र लाभार्थ्याकडे रेशन कार्ड ना तांकां नवे रेशन कार्ड दितले अशें जाहीर केले. ह्या महिन्याच्या 26 तारखेसावन ह्यो 3 येवजण्यो चालीक लायतले अशें तांणी म्हळें. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन काल राती जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सात जमशेदपूर एफसीन बेंगलुरू एफसीक 2-1 अशा फरकान हरयलो. बेंगलुरू एफसीन सुरवातेक आघाडी घेतली. आल्बोटो नोगुएरो 49व्या मिनटाक गोल केलो. मात जॉर्डन मरेन बरोबरी साधून मोहम्मद उवेसाच्या स्ट्रायक सयत जमशेदपूराक घरच्या मैदानाचेर सेगीत 34 जैत मेळवून दिले. ताचे आदी काल सांजवेळा भुवनेश्वरांतल्या कलिंगा स्टेडियमाचेर एफसी गोवान ओडिसा एफसीचेर 4-8-2 अशा फरकान जैत मेळयले. आज या सर्तीन पंजाब एफसी आनी केरला ब्लास्टर्स एफसी आज दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमात सांजवेळा मॅच जातली. ही मॅच सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. सध्या पंजाब 12 मॅचींतल्यान 18 गुण मेळून 8व्या सुवातेर आसा जाल्यार केरला 14 खेळांतल्यान 14 गुण मेळून 12व्या सुवातेर आसा. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीन 12,200 कोटी रुपया परस चड मोल्याच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. कुंभ मेळा खातीर रेल्वे 13,000 गाडयो चलयतली. उत्तर प्रदेश सरकार स्पेनान जावपी आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यान महाकुंभ मेळा 2025 प्रचार करतले. फ्रान्साचे अणुउर्जेचे चलपी विमानवाहक जहाज शार्ल्स दी गॉल काल नौदल सरावा खातीर गोंयांत पावले. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन भुवनेश्वरांतल्या कलिंगा स्टेडियमाचेर एफसी गोवान ओडिसा एफसीचेर 4-8-2 अशा फरकान जैत मेळयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.